चीनीमंडी.com पॉडकास्ट।
लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश। अर्थचक्रही सुरू राहिलं पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोननुसार शिथिलता आणली, पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून मोकळीक मिळाली असं नाही। विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त आणि पोलीस यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून आपापलं क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोनमध्ये कसं येईल हे पाहावं। जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप प्रसंगी योग्य तो निर्णय घ्यावा, पण अंमलबजावणीत कुचराई करू नये असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दिले। आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते। थोडी शिथिलता मिळताच नागरिक मोकळीक मिळाल्यासारखे फिरत असल्याचं काही शहरांमधील अत्यंत गंभीर दृश्य होतं। पोलीस आणि प्रशासनानं गर्दीही होणार नाही आणि सुरक्षित अंतर राहील हे पाहिलंच पाहिजे असंही मुख्यमंत्री म्हणाले। मे अखेरपर्यंत राज्यात सर्वत्र ग्रीन झोन हवा। विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी तसंच पोलीस हे ज्या पद्धतीनं कोरोना परिस्थिती हाताळत आहेत त्यासाठी त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे। मात्र मला येणाऱ्या काही दिवसात ठोस रिझल्ट दिसला पाहिजे। लॉकडाऊन करणं सोपं होतं, पण आता त्यात शिथिलता आणताना खरी परीक्षा सुरू झाली आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की काही जिल्ह्यांमध्ये अजूनही लॉकडाऊनचं योग्य पालन होत नाही अशा तक्रारी येत आहेत। मला कल्पना आहे की आपण प्रयत्न करीत आहात, पण मे अखेरपर्यंत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रीन झोन आलेला दिसला पाहिजे। रेड झोनमधून इतर झोनमध्ये संसर्ग नको। ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आपण उद्योग व्यवसाय काही प्रमाणात सुरू केले, मात्र या ठिकाणी रेड झोनमधून येऊन कुणी संसर्ग पसरवता कामा नये ही काळजी घ्यावी लागेल। लक्षणं दिसत नसल्यानं अनेक व्यक्ती या कामाच्या ठिकाणी जाऊन धोका पसरवू शकतात हेही आपल्याला पाहावं लागेल। काही वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यांना संसर्ग झाला आहे हे चिंता वाढवणारं आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले। घाईगर्दीनं आपल्याला काहीही करायचं नाही। आत्तापर्यंत आर्थिक आघाडीवर जे नुकसान व्हायचं होतं ते होतच आहे, पण आपण प्रयत्नपूर्वक नियंत्रणात आणलेली ही साथ आता कोणत्याही परिस्थितीत पूर्णतः रोखून पुढील नुकसान होऊ न देणंच महत्त्वाचं आहे। जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील आणि अडकलेल्या लोकांचं येणं जाणं काटेकोरपणे नियम पाळूनच होईल हेही त्यांनी स्पष्ट केलं। नॉन कोविड रुग्णास दुर्लक्षित करू नका। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणं, कोविड आणि नॉन कोविड रुग्ण या दोघांनाही योग्य आणि वेळेत उपचार मिळणं महत्त्वाचं आहे। आपल्याला भागातील डॉक्टर्सना, वैद्यकीय क्षेत्रातील चांगल्या लोकांना या कामी सहभागी करून घ्या असं आवाहनही त्यांनी केलं। रुग्ण माहिती अद्ययावत ठेवावी। यावेळी बोलताना मुख्य सचिव अजोय मेहता म्हणाले की शहरी भागात असलेला कोरोना राज्याच्या ग्रामीण भागात शिरकाव होऊ न देणं महत्त्वाचं आहे। जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांनी कोरोनाविषयक रुग्णांची सर्व माहिती अद्ययावत ठेवायची आहे, तसंच चाचण्यांचे अहवाल वेळेत मिळतील याकडे बारकाईनं लक्ष द्यायचं आहे। ICMR चा डाटा हाच प्रमाण मानला जाईल, यात कुठंही चूक होता कामा नये असं सांगितलं। कंटेनमेंट क्षेत्राकडे अधिकाधिक लक्ष द्यायचं आहे। हे क्षेत्र जितकं लहान ठेवता येईल तितकं ठेवा, तसंच क्षेत्राच्या सीमा पूर्णतः बंद असतील। क्षेत्राच्या आतमध्ये देखील वेळोवेळी तपासण्या, सुरक्षित अंतर, फवारणी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत राहील आणि तेथील लोक हे पाळतील हे पाहावं असंही ते म्हणाले। कोविड योद्धे लवकरच मैदानात। यावेळी माहिती देताना प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी कोविड योद्धा म्हणून सहभागी झालेल्यांचं प्रशिक्षण 2-3 दिवसात संपेल आणि मग हे सर्व त्या त्या जिल्ह्यात वैद्यकीय सेवेसाठी जाऊ शकतील अशी माहिती दिली। प्रथमोपचार प्रशिक्षण घेऊन गिर्यारोहक महासंघाचे कार्यकर्ते देखील नगर, ठाणे, सांगली इथं प्रशासनास मदतीसाठी तयार आहेत असं ते म्हणाले। महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या। प्रधान सचिव राजीव जलोटा यांनी यावेळी कोरोनाबाबतीत जिल्ह्यांची आकडेवारी आणि निष्कर्ष यांचं संगणकीय विश्लेषण केलं आणि 5 दिवसांची सरासरी सादर केली। प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनीही याला अनुसरून माहिती दिली। देशातल्या एकूण रुग्णसंख्येच्या 31% रुग्ण महाराष्ट्रात आहेत, तसंच देशातील एकूण मृत्यूच्या 40% मृत्यू महाराष्ट्रात आहेत। बरे होऊन घरी जाण्याची टक्केवारी 19% इतकी असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून 9.3 दिवस इतका झाला आहे। देशात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 11.3 दिवस इतका आहे। मृत्यूदर देशात 3.23% आहे, तर महाराष्ट्रात देखील तो कमी होऊन 4.22% आला आहे. महाराष्ट्रात दर दशलक्ष 1,225 चाचण्या होतात, त्या देशात सर्वाधिक आहेत असं सांगितलं. ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी कमी आहे तसंच मृत्यूदर जास्त आहे अशा जिल्ह्यांमध्ये अधिक काळजी घ्यावी आणि हे रोखण्यासाठी नियोजन करावं असंही बैठकीत सांगण्यात आलं. प्रधान सचिव राजीव मित्तल तसंच डॉक्टर नितीन करीर यांनी देखील यावेळी परप्रांतीय मजुरांना कशा पद्धतीनं पाठवत आहोत याची माहिती दिली.